नमस्कार, मी कैलाश गोरंट्याल, जालना विधानसभा 101, काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आरपीआयचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याकडे पुन्हा मला आमदार बनण्याची संधी द्या यासाठी आपल्याला विनंती करतोय. आमची निशाणी आहे पंजा. 20 तारखेला आपण पंजा या बटन दाबून मला विजय करा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.